नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आयज 1 ऑक्टोबराक गोंयभर स्वच्छता पंदरशी निमतान नितळसाणीचे उपक्रम जातले. पंचायत खात्यावरी 2 वरांची स्वच्छता पंदरस कार्यावळ जाता. हे निमतान आमदार मंत्री पंचायतीक भेट दितले. दरेकल्यान आपले सरभोवतणी नितळसाणीक आयज 1 वर दिवचो असो उलो सरकारान मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वाढदिसा निमतान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मेरेन देशभर भाजपा आनी सरकाराच्या पावण्यार वेगवेगळे लोकउपेगी आनी समाज कल्याणकारी उपक्रम हातात घेतल्यात. स्वयंपूर्ण गोंय उपक्रमाक येता त्या 2 ऑक्टोबराक गांधी जयंती दिसा 4 वर्सां पुराय जातात. हे निमतान दरेक स्वयंपूर्ण मित्र आपल्या पंचायतीक भेट दितलो आनी चालीक लायिल्ल्या येवजण्यांचो नियाळ घेतलो. सरकारान ग्रामीण मित्र तुमचे दारी हो उपक्रमूय चालीक लायला. 18 पारंपारीक वेवसायातल्यान विश्वकर्मा खातीर पीएम विश्वकर्मा येवजणूय 2 ऑक्टोबराक गोंयात चालीक लागतली. मेगा स्वच्छता मोहिमे खातीर आयज 7 लाखां परस चड कार्यावळी जावपाची शक्यताय आसा. आकाशवाणी न्यूजाक दिल्ले खाशेले मुलाखतींत गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले की प्रधानमंत्र्यांच्या मेगा स्वच्छता मोहिमेच्या आव्हानाक वेगवेगळ्या मळार लोकांचो व्हड प्रतिसाद मेळटा. 4,800 परस चड शारी थळावी संस्था 100% उक्ताड्यार शौचमुक्त आसात अशें स्वच्छ भारत मिशनाच्या मार्गदर्शक तत्वाविशीं उलयतना मंत्री पुरी हांणी सांगले. फोंडे नगरपालिका वतीन आयोजित केल्ली स्वच्छता ही सेवा श्रमदान कार्यावळ आज सकाळी 10 वरांचेर वयलो बाजार फोंडे हांगा जातली. ह्या कार्यावळीचे उक्तावण कृशी मंत्री रवी नायक करतले. ह्या वेळार फोंडेचे नगराध्यक्ष रितेश नायक, उपनगराध्यक्ष दिपा कोलवेकर, फोंडे नगरपालिकेचे मुखेल अधिकारी शुभम नायक, नगरपालिकेचे अभियंते विशांत नायक आनी हेर नगरसेवक तशेंच नगरपालिका कर्मचारी हाजीर रावतले. थळाव्या ग्रामसंस्थांनी व्हड संख्येन हाजीर रावन 1 वर स्वच्छता आनी श्रमदान करचे असो उलो नगराध्यक्ष रितेश नायक हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँकेन नागरिकांक बँकेच्या शाखांनी 2,000 रुपयांची नोटी जमा करपाची मुजत 7 ऑक्टोबर मेरेन वाढयल्या. 19 मे 2023 दिसा रिझर्व्ह बँकेन 2,000 रुपयांच्यो नोटी चलनातल्यान काडपाची घोषणा केल्ली. हे खातीर नागरिकांनी बँकेच्या शाखांनी नोटी जमा करपाची मुजत 30 सप्टेंबर मेरेन जाहीर केल्ली. आयज ती वाढयल्या. 8 ऑक्टोबर सावन देशभरातल्या रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांनी वचूनच ह्यो नोटी बदलच्यो पडटल्यो. आतां मेरेन चलनात आशिल्ल्या 2,000 रुपयांच्यो 96% नोटी परत केल्यात अशी माहिती रिझर्व्ह बँकेन दिल्या. पूण 2,000 रुपयाच्यो नोटी वैध चलन आसात अशेंय बँकेन स्पष्ट केलां. देशांतलो पावसाचो हंगाम सोंपला आनी अंदू जून ते सप्टेंबर मेरेन सामान्य पावस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीन सांगले की सकारात्मक घटकांनी एल निनो परिस्थितीच्या प्रभावाक प्रतिकार केलो. मॉन्सून हंगामात देशात 94.4% पावस पडलो अशें आयएमडीन सांगले. गोंयात आज मध्यम ते खूप व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा आनी ताचे वांगडा 40 ते 50 किलोमीटर वेगान वारे व्हांवतले. उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ह्यातल्या जायत्या सुवातींनी मध्यम गडगडाटी वादळांचो परिणाम जाणवपाची शक्यताय आसा. पेडणे, तिसवाडी, बार्देस, बिचोली आनी 70 तालुक्यांचेर ढग दाटल्यात. चड करून ज्या भागात उदक साचता अशा वाठारांनी वचप टाळचे. खंय वचचे पयली तुमच्या मार्गाचेर येरादारीची कोंडी तपासात. असुरक्षित बांदावळीत रावप टाळचे. गडगडाच्या वेळार उक्त्या वाठारांनी आनी शेतात काम करप टाळचे. गडगडाच्या वेळार वीज आनी वाऱ्याच्या वेळार उंच झाडा खाला आलाशिरो घेवप टाळचे. वीज खांबे आनी दुबळ्या बांदावळी पासून पयस रावचे. विद्युत उपकरणां वापरप टाळचे अशें आयएमडीन सांगलां. तरंगणी सांस्कृतीक फाउंडेशन, कला अकादमी गोंय आनी राजीव गांधी कला मंदीर फोंडे हांच्या सहकारान 17वो पंडीत जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव 7 ऑक्टोबराक सकाळी 9:30 ते 9:30 मेरेन राजीव गांधी कला मंदीर फोंडेच्या सभाघरात आयोजित केला. फोंडे हांगा जाल्ल्या पत्रकार परिशदेत शौनक अभिषेकी आनी आदले मंत्री विनोद पालेकार हांणी ही माहिती दिली. दर वर्साक दिवपी पंडीत जितेंद्र अभिषेकी यादस्तीक पुरस्कार अनुवर्सा दिग्गज गायिका सुमेधा देसाय हांकां दितले. ह्या महोत्सवांत आंतरराष्ट्रीय नामनेचे 16 कलाकार आपली कला सादर करतले. पयल्या दिसा सकाळी 9:30 वरांचेर कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे ह्या महोत्सवाचे उक्तावण करतले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.